हरी ओम. मनाच्या श्लोकामधला 193 श्लोक आपण पाहतो आहोत. नव्हे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. नव्हे दृश्य अदृश्य साक्षीतयांचा, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. आपल्याला एखादी गोष्ट ठासून म्हणायची असेल तर नाही 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 असं आपण म्हणतो, तसं नेणती नेणती असा पुनरुच्चार केलेला आहे श्रुतींनी, पण नयती नयती असं म्हटलेलं आहे. तर देवाचं स्वरूप, परमात्म्याचं स्वरूप जर समजून घ्यायचं असेल तर नव्हे जाणता नव्हे नेणता. काय देव जाणता नाही, आपल्याला एकदम धक्का बसतो. नेणता नाही हे समजू शकतो आपल्याला, पण जाणता पण देव नाही म्हणजे काय बरं? तुम्ही आम्ही ज्याला जाणीव म्हणतो, तुम्ही आम्ही ज्याला नेणीव म्हणतो, ज्याला ह्या ॲट्रिब्यूट्स ह्युमन कॉन्शियसनेसचे आहेत, मानवी चेतनेच्या जाणणे आणि नेणणे या दोन क्रिया आहेत, त्या भगवंताच्या ठिकाणी नाहीत. म्हणून आपण अभंग म्हणतो ना, जाणीव नेणीव भगवंती नाही. देवाच्या ठिकाणी तुमच्या आमच्या सारख्या प्रकारचं आकलन तिथे नाही. तुम्ही आम्ही त्रिमिती विश्वात जगत असतो, तसं देवाला काही तीन मितींनी कोणी बांधलेलं नाही आहे. त्यामुळे देव जाणता म्हणजे तुमच्या आमच्या प्रकारे, जसं आपण मी म्हणते की हा पेला आहे ही माझी जाणीव आहे, किंवा आणखी माझ्या मागे ते काही मला दिसत नाही आहे त्याबाबत माझी नेणीव आहे, अशा प्रकारचं काही भगवंताच्या ठिकाणी नाही आहे. कारण देवाला पाठपोट कुठं आहे? मला आहे, मग देवाला कुठे आहे? देवाला तो तर सर्वत्र सर्वगामी, ऑम्निपोटंट, ऑम्निसायंट, ऑम्निप्रेझेंट, सर्वत्र राहणारा, सर्व साक्षी, सर्वज्ञ, हेच तर देवाचं स्वरूप आहे. त्यामुळे त्याला पाठपोट नाही, मागे पुढे नाही, जाणीव आणि नेमणी तुमची आमची ज्या स्तराची आहे तशा प्रकारची देवाला नाही. तो स्वतःच मुळी जिवंत जागती चेतना आहे. चेतना हे भगवंताचं स्वरूप असल्यामुळे तुमच्या आमच्या मर्यादित जाणीवा आणि नेणीवा त्याला नाही आहेत. नय वर्णिता वेदशास्त्र पुराणा, पुष्कळ काळापासून, हजारो वर्षांपूर्वीपासून ऋषींनी, संतांनी, पुराणकारांनी, शास्त्रकारांनी त्याचं वर्णन करायचं, म्हणजे तुम्हाला आम्हाला समजावं म्हणून त्याचं वर्णन करायचा प्रयत्न केलेला आहे, पण ते दमलेले आहेत असं करून, हे करून ते थकलेले आहेत. ते म्हणतात नाही बाबा, आम्हाला काय ते सांगता येणार नाही त्याच्याबद्दल. मूकास्वादनवत, आणि ज्यांना त्या परमात्म्याचा अनुभव येतो ते पण लोकांना काहीच सांगू शकत नाहीत की आम्हाला अनुभव आला म्हणजे काय आला, ते काहीच सांगता येत नाही त्यांना. तर त्यामुळे नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा. दृश्य, आता आपण सगळेजण बसलेलो आहोत इथे, हे मातृभूमीचं चित्र आहे, हे सगळं दृश्य आहे. आपल्या इकडचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर असं आपल्याला सांगतात की हे जे दृश्य आहे ना, हे 4% आहे फक्त. आणि या सृष्टीतलं तुम्हाला आम्हाला जे दिसत नाही पण आहे ते किती आहे? 96% आहे. म्हणजे बघा काय प्रमाणात आपण पाहत असतो, प्रमाण बघा त्याचं. एवढंच दृश्य आहे, एवढं प्रचंड अदृश्य आहे. आणि ह्या दृश्य आणि अदृश्याच्या पलीकडे परमात्मा आहे. त्यामुळे नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, हे जे 4% आहे त्याचाही तो साक्षी आहे, तेही तो पाहत असतो. आणि हे जे 96% त्याचाही तो साक्षी आहे, तो स्वतः काहीच करत नसतो. एखाद्या घरात दिवा लावलेला असतो, त्याच्या प्रकाशात कोणी अभ्यास करतो, कोणी आणखी काय करतो, खोड्या करतो, कोणी स्वयंपाक करतं, कोणी आणखी काय करतं, पण तो नियमी न निवारी, तो काय असं म्हणत नाही की हे करू करा किंवा हे करू नका, असं तो काही म्हणत नाही. तसा तो परमात्मा फक्त साक्षीत्वानी आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्या कर्माची देव आपल्याला शिक्षा देतो, नाही आहे. तुम्ही पावसला जाऊन बघा, पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या समाधीच्या इथे असं लिहिलेलं आहे की देव आपल्या कर्माची शिक्षा वा बक्षीस देणारा तो नाही आहे, तुमचे तुम्ही त्याला जबाबदार आहात. त्याचा भार देवावर टाकूच नका, तो साक्षी आहे, तो तुम्ही काय करतो नुसतं बघत असतो. म्हणून नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. श्रुती म्हणजे वेद किंवा उपनिषद हे काय आहेत? आता आपण पाहिलं की न इति न इति नाही हे नाही आहे हे नाही आहे असं ते सांगू शकतात, पण नाही आहे म्हणजे काय त्याच्या पलीकडे त्याचं अस्ति असं काय स्वरूप आहे? भावात्मक नकारात्मक कळलं की हे नाही हे नाही, पण भावात्मक काय आहे म्हणजे अस्तित्वास त्याचं कसं ओळखायचं ते श्रुती सांगणार नाहीत तुम्हाला. त्याच्यासाठी संतांच्या पायाशी बसलं तर ते डोक्यावर हात ठेवतात, त्यांच्या स्पर्शाने त्यांच्या दृष्टीने त्यांच्या बोलण्याने आपल्याला त्याच्या त्या दिशेने आत्मानुभूतीच्या दिशेने पावलं टाकायला यायला लागतात. त्यामुळे पडीक जे पांडित्य असतं त्याचा फार मर्यादित उपयोग असतो. म्हणून ज्ञानेश्वरी म्हणते की थोरपण पर्हा सांडीजे, मी विद्वान आहे हे बाजूला ठेवून द्या. व्युत्पत्ती आघवीची विसरीजे, विद्वत्ता मला मी वेद वाचले मी उपनिषद वाचली ही विद्वत्ता बाजूला ठेवून द्या. व्युत्पत्ती आघवीची विसरीजे, जे जगात धाकुटे होईजे ते जवळीक माझी. सगळ्या देवाची सगळ्या जगाची त्या मानवांमध्ये त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आहे माधव आहे या भावाने आपण जर सेवा केली तर तिथे जाण्याचा मार्ग आपल्याला खुला होऊ शकतो. पडीक नायमात्मा प्रवचने न लभ्य हा न मेधया न बहुना श्रुतेन आत्मा वारे मन द्रष्टव्य हा मंतव्य हा श्रोतव्य हा निधिध्यासितव्य हा. त्या आत्म्याचा निधिध्यास घेतला पाहिजे, दिवस रात्र त्याचं चिंतन केलं पाहिजे तर तो भेटेल. आणि म्हणून श्रुतींच्या अभ्यासाने मदत होईल, थोडी मदत होईल, पण भेटायचं असेल तर गुरुकृपा आणि साधना हे त्याचे मार्ग आहेत असं समर्थांना या 193 व्या श्लोकामध्ये सांगायचं आहे. हरिओम तत्सत.